मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. बिरेडी, सर्वसामान्यांना आपल्या कोणत्याही प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची मोकळीक असणे हे लोकशाही आणि कल्याणकारी राज्यांचे एक महत्त्वाचे लक्षण. किंबहुना लोकशाहीचे सौंदर्य आणि सामर्थ्य सामावले आहे ते याच स्वातंत्र्यात. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टींपासून ते करमणुकीच्या साधनांपर्यंत कोणत्याही बाबतीत शासन व्यवस्थेकडे आपण काही ना काही मागू शकतो. घर हवे, चांगले रस्ते हवेत, वीज पुरवठा हवा यासारख्या कितीतरी मागण्या आणि तक्रारींचा ओघ सतत प्रशासनाकडे येत असतो. परंतु नुकत्याच निघालेल्या मोर्चातून एक वेगळीच मागणी पुढे आली. नवरदेवाचा पोशाख परिधान करून डोक्याला मुंडावळ्या आणि फेटा बांधून घोड्यावर स्वार होऊन हा मोर्चा काढला. पॅरा, त्यांचे म्हणणे होते तरी काय, वधू मिळत नाही आणि त्यामुळे त्यांची लग्ने होत नाहीत ही त्यांची समस्या. वरकरणी हा प्रश्न अगदी रास्त आणि तर्कसंगत वाटतो, परंतु खोलवर विचार केला तर एका ज्वलंत सामाजिक प्रश्नाकडे या मोर्चाने लक्ष वेधले आहे हे ध्यानात येते. परंतु या निमित्ताने स्त्री पुरुष विषम गुणोत्तराचा सामाजिक प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा समोर आणला. पॅरा, आजवर या प्रश्नावर काही कमी लिहून बोलून झाले आहे असे नाही, तरीही परिस्थितीत बदल होत नाही. दर 1000 पुरुषांमागे केवळ 966 स्त्रिया हे महाराष्ट्राचे चित्र. खरे तर एखादे राज्य किती प्रगत आणि पुरोगामी आहे याची खूण सदृढ अशा स्त्री पुरुष गुणोत्तरात शोधायला हवी. मुळात हे विषम गुणोत्तर हे केवळ एक परिणाम आहे, मूळ दुखणे आहे. स्त्रीबाबतच्या दुटप्पी निदांभिक मानसिकतेचे. आई, आजी, पत्नी, काकू, मामी, आत्या हवी, पण मुलगी मात्र नको. ही वृत्ती अजूनही पूर्णपणे आपण निपटून काढू शकलो नाही. या रोगट मनोवृत्तीतून लवकर बाहेर पडले पाहिजे. लग्ने जमण्याच्या प्रश्नातील ही एक कळीची बाब असली तरी तेवढ्यापुरताच प्रश्न मर्यादित नाही. पारंपरिक समाजव्यवस्थेकडून आधुनिकतेकडे जाताना, बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून खुल्या व्यवस्थेकडे जाताना अनेक नवे प्रश्न तयार झाले आहेत. या सर्व स्थित्यंतराच्या काळातील व्यथा वेदनांचाही या प्रश्नाशी जवळून संबंध आहे.